सुपर हिट्स 93.5 एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों के बाद। सो मी तुम्हाला मगाशी सांगितलं की काल राष्ट्रपती भवनामध्ये जो शपथविधी सोहळा झाला होता, त्यानंतर तिथे जी VVIP पाहुणे आले होती त्या सगळ्या मंडळींसाठी शाही भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। आणि या शाही भोजनाचं खास आकर्षण होतं ती म्हणजे अस्सल मराठमोळी डिश दाल रायसेन। ही डाळ जी ना ती ज्यांनी बनवली, म्हणजे ज्यांनी या डाळीचा शोध लावला, जे या डाळीचे निर्माते ते पण अस्सल मराठमोळी शेफ आहेत, मच्छिंद्र कस्तुरे यांनी या डाळीचा शोध लावला आहे। सो दाल रायसेनी ही जी डाळ आहे ती बनवण्याकरता 48 तास लागतात। हो, म्हणजे आपल्या घरी नॉर्मली एक डाळ करायची म्हणजे अर्धा किंवा एक तास ठीक आहे, नाही का, पण 48 तास एक डाळ करायला। सो आज आपल्यासोबत आहे दिल्लीवरनं शेफ मच्छिंद्र कस्तुरे, ज्यांनी या डाळीचा शोध लावला आहे, ज्यांनी ही डाळ बनवली आहे। तर चला मग बोलूया त्यांच्याशी की ही डाळ नेमकी कशी बनते ते। मच्छिंद्रजी नमस्कार।
नमस्कार,
कसे आहात?
बिलकुल
ओके। मच्छिंद्रजी, दाल रायसेनी ही जी डिश आहे त्याचा शोध तुम्ही लावलाय असं मी ऐकलंय, खरं आहे ते?
हो, मी 2010 असताना प्रतिभा देवी सिंग पाटील नेहमी सांगायचे की काहीतरी वेगळं करत जा, नवीन करत जा, करत जा। आणि आपल्याकडे येणारे पाहुणे इंटरनॅशनल असतात वगैरे वगैरे, तर काहीतरी बनवायला पाहिजे त्यांच्यासाठी। तर मी नेहमी विचार करतो काहीतरी स्पेशल असेल, पण दाल ही वस्तू स्पेशल होईल किंवा फेमस होईल असं मला वाटलं नव्हतं कधी। आणि त्यावेळेस असंच एक डाळ बाबा एक डाळ क्युरियोसिटी होती, डाळ आम्ही काळी डाळ बनवायचो।
बरोबर। अच्छा, मग ही जी दाल रायसेनी ही जी तुमची डिश आहे, तर ती डिश जी आहे ती मला असं वाटतं की 48 hours काहीतरी लागतात बनवायला।
एक्झॅक्टली तसं पाहायला गेलं ते 8-10 तासात बनते डाळ, पण नंतर त्याला मग ते ठेवतामध्ये हॉट प्लेट वरती ठेवतात कंटिन्यू की त्याचं एनहान्स टेस्ट करण्यासाठी।
ओके।
त्याला कंटिन्यू ते हॉट प्लेट वर हलवत हलवत ठेवतात, म्हणजे ती शिजत जाती थोडक्यामध्ये आणि इतकी शिजते की ती त्याच्यामध्ये डाळमध्ये मिक्स होऊन जाते, म्हणजे तुम्हाला डाळ असे दिसणार नाही।
ओके। आता ही डाळ एवढी फेमस झाली तर याची एक रेसिपी होऊन जायला पाहिजे, नाही का? काय म्हणता गृहिणीनो, ऐकायची ना रेसिपी? तुम्हाला ऐकवतंय दाल रायसेनी कशी बनवायची, स्वतः शेफ मच्छिंद्र कस्तुरे आपल्याला सांगणार याची रेसिपी काय, पण थोड्या वेळामध्ये। उसवेले गाना घेऊया, सारा आहे अरमान मलिक, गाना आहे तुम्हें अपना बनाने का जुनून। ऐकवतोय थोड्या वेळात ओनली ऑन 93.5 रेड एफएम। मैं हूं अभिनीत, आपके साथ बजाते रहो।